चीनीमंडी.com पॉडकास्ट। वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, गुरुवार 10 ऑक्टोबर 2019। डोमेस्टिक मार्केट, देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3110 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3360 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3410 रुपये ते 3560 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये राहिला। कोलकाता M30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3840 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3340 रुपये ते 3460 रुपये होता, तर M30चा व्यापार 3410 रुपये ते 3430 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, 2018-19 हंगामामधील 150 कमी इक्युमजा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 3450 डॉलर प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.247 सेंट्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत 3300 डॉलर ते 3320 डॉलर राहिला। एक्सपॅक्ट्रीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 रुपये ते 2070 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.0322 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.0939 झाला। क्रूड फ्युचर्स 3773 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 53.05 डॉलर होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 297.55 अंकांनी खाली येऊन 3780.40 अंकावर, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 78.75 अंकांनी खाली आला आणि 11234.55 वर थांबला।